नमस्कार. आकाशवाणी पणजे केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं स्त्रीगधरा नायक तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. सगळे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प ग्रीन हायवे धोरण 2015 खाला हातात घेतले असे रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगला. हे फाटभुंयेर आतां मेरेन 62,000 किलोमिटरा वयर राष्ट्रीय महामार्गांचेर काम सुरू जालां असे गडकरी हांणी सांगला. ते आयज लोकसभेत एका प्रश्नाची जाप दितना उलयताले. ग्रीन हायवे धोरणाचो मुखेलपणान गांवगिऱ्या वाठारांक फायदो जातलो. हातून बायलां, स्वमजत गट, राष्ट्रीय ग्रामीण उदरनिर्वाह मिशन आणि राज्य ग्रामीण उदरनिर्वाह मिशनात गुंतून आशिल्ल्या गटांचो आस्पाव जातलो. अशे तरेन सामाजिक आर्थिक उदरगतीक योगदान मेळटले असे गडकरी हांणी सांगला. फाटल्या 5 वर्सांत 322 लाखां वयर रोपांची लागवड केल्ल्यान सुमार 323 लाख मनशांक रोजगार मेळ्ळा अशें मंत्री गडकरी हांणी ह्या वेळार उलयतना सांगले. ग्रीन हायवे धोरण 2015 प्रमाण सगळ्या हायवे प्रकल्पांत ग्रीनिंग घटकाचो आस्पाव करपाचो आसा अशें तांणी मुखार सांगले. संसद घरांत जाल्ल्या निशेधा वेळार भाजपाचे 2 खासदार जखमी जाले उपरांत आयज म्हायती आनी प्रसारण मंत्री अश्विन वैष्णव हांणी काँग्रेसीचेर खर टिका केली. काँग्रेसीन संसदेचो अपमान केला असो आरोप तांणी केलो. संसदेत संविधानाचेर जावपी भासाभाशीक लागून काँग्रेसीचो इतिहास उक्ताडार आयिल्ल्यान विरोधी पक्ष खतखतला अशें वैष्णव हांणी म्हळें. काँग्रेसीन सदांच बाबासाहेब आंबेडकर हांचो विरोध केला हें पुराय देशाक खबर आसा असो आरोप मंत्र्यांनी संसदेभायर खबराकारां कडेन उलयतना केलो. भारत आनी चीनाच्या खाशेल्या प्रतिनिधी मदीं जाल्ले 23वे बसकेंत भारतान चीनाकडेन आशिल्ल्या शिमेच्या वादाविशी भासाभास केली. ही बसका काल चीनाची राजधानी बीजिंगात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि चीनाचे परराष्ट्र मंत्री वांग यी हांचे मदीं झाली. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण दोनूय वटांनी सामान्य संबंध परतून सुरू करपा खातीर शांततायेची परिस्थिती निर्माण करपाचेर भर दिलो. प्रादेशिक आणि संसारीक शांतताय आणि समृद्धी खातीर भारत आणि चीन हांचे मदले संबंध गरजेचे असे डोवल आणि वांग हांणी मान्य केले. ह्या वादाचेर निर्णायक उपाय मेळचो म्हूण भारत चीनाकडेन सकारात्मक संवाद साधपाक तयार असा असे डोवल हांणी सांगले. डोवल हांणी कैलाश मानसरोवर यात्रा परतून सुरू करप, शिमेचेर वेपार करप ह्या सारख्या विषयांचेर भासाभास केली. अंदू ऑक्टोबरात रशियेत चीनाचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे मदीं जाल्ले बसकेंत खासा प्रतिनिधी पांवड्यावेली उलोवणी परतून सुरू करपाचो निर्णय घेतिल्लो. खेलो इंडिया येवजणे खाला 1,250 खेलो इंडिया केंद्रांक मान्यताय दिल्या. तातूंतल्या 1,041 केंद्रांक देशभरांत अधिसुचीत केल्यात अशें केंद्रान आयज कळीत केलां. राज्यसभेत एका प्रस्नाक लेखी जापेत युवा वेव्हार आणि खेळा मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी सांगले की राज्यांक जायत्या येवजण्यावरवी खेळाच्यो साधन सुविधा बळकट करपा खातीर केंद्र मदत करतले. खेलो इंडिया येवजणे खाला देशभरात 323 खेळां साधन सुविधा प्रकल्पाक मान्यताय दिल्या अशें मंत्री मांडविया हांणी ह्या वेळार कळीत केले. उत्तर प्रदेशांतल्या प्रयागराजांत जावपी महाकुंभ मेळ्या खातीर 34 खासा रेल्वे चलोवपाची घोषणा केल्या. 13 जानेर ते 26 फेब्रुवारी मेरेन हो कुंभ मेळा जातलो. मुंबय, पुणे, नागपूर आणि हेर शारां सावन ह्यो खाशेल्यो रेलगाडयो चलतल्यो. 20 डिसेंबरा सावन कुंभ मेळा खातीर खाशेल्या गाडयांची बुकींग सुरू जातली. ह्या खाशेल्या गाडयांनी आरक्षण करिनासतना लेगीत प्रवास करूं येता. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी फाल्यां सावन मॉरिशियसच्या 3 दिसांच्या अधिकृत भोंवडेर वतले. प्रधानमंत्री नवीन चंद्र रामगुलाम हांच्या फुडारपणा खाला मॉरिशियसांत नवे सरकार स्थापन जाले उपरांत भारत आनी मॉरिशियस हांचे मदली ही पयलीच उच्चस्तरीय द्विपक्षीय भेट. ही भेट दोनूय देशांमदल्या नेमान जावपी उच्चस्तरीय आदान प्रदानांची झलक आसा. भारत आणि मॉरिशियस हांचे मदीं इतिहास, संस्कृती आणि परंपरा हातूंत रुजलेले पोरणे संबंध आसात. ही भेट मॉरिशियसा वांगडा भारताचे आशिल्ले द्विपक्षीय संबंध घटमूट करपाची एक संद थारतली अशें मिसरी हांणी म्हळां. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या देखरेखीखाला 3,698 केंद्रीय संरक्षित स्मारकां आनी स्थळां आसात अशी माहिती केंद्रान दिल्या. राज्यसभेत एका प्रश्नाची जाप दितना केंद्रीय संस्कृताय आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत हांणी ही माहिती दिली. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.